आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सीबीआय कडून तक्रार दाखल. लातूरमध्ये दोन शिक्षकांना अटक. 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात. क्रीडा क्षेत्रात मुला मुलींना समान संधी देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही. पुण्यातील एका पबमध्ये अंमली पदार्थ विक्री संदर्भात 5 जणांवर गुन्हा दाखल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजीच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजेच सीबीआयनं एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं विशेष पथकं तयार केली आहेत. ही विशेष पथकं पाटणा आणि गोधरा इथं पाठवली आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 5 मे रोजी देशभर आयोजित केलेल्या नीट परीक्षेदरम्यान काही राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंती शिक्षण मंत्रालयानं सीबीआयला केली आहे. परीक्षेचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. तसंच या प्रकरणात दोषी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याचं उघड झालं आहे. नांदेडच्या विशेष तपास पथकानं संजय जाधव आणि जलील उमरखा पठाण या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना अटक केली. तसंच इरन्ना कोंगलवार आणि दिल्लीतील गंगाधर नावाचा एक जण अशा चौघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत कुंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापित विशेष पथकाद्वारे पुढील तपास केला जात आहे. दरम्यान वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल घेण्यात आली. यापैकी 813 जणांनी काल परीक्षा दिली. विविध प्रवेश परीक्षांवरच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर काल 23 जूनला होणारी नीट पीजी रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतला. परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनासाठी भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी मेहताब यांची लोकसभेचे हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते नवनिर्वाचित लोकसभा खासदारांना शपथ देतील. नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड 26 जूनला होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जूनला लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सभेला संबोधित करणार आहेत. राज्यसभेचं सत्र 27 जूनला सुरू होणार असून संसदेचं हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे. क्रीडा क्षेत्रात मुला मुलींना समान संधी देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल अशी ग्वाही राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या ऑलिम्पिक दिनाच्या कार्यक्रमात ते काल पुण्यात बोलत होते. राज्यात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी भरीव तरतूद करण्यात येत असून तालुका क्रीडा संकुलासाठी 5 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 50 कोटी तर विभागीय क्रीडा संकुलासाठी 75 कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे असं सांगत शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती क्रीडामंत्र्यांनी यावेळी दिली. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त काल पुण्यात महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या वतीनं क्रीडा फेरीचं आयोजन करण्यात आलं. तसंच योग, जिम्नॅस्टिक, मुष्टीयुद्ध, तायक्वांदो, मर्दानी खेळ आदी खेळांची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या मधुमित्र पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या अंबड गावातील शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशा पालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून मधमाशांची भूमिका महत्वाची असल्यानं या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावं हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. उद्या 25 जूनला पुण्यात या पुरस्काराचा वितरण सोहळा होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीशी बोलताना राजू कानवडे म्हणाले
सुरुवातीला 5 पाट्यांपासून हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर हळूहळू पेट्या वाढत गेल्या. आज ताकद 1600 मधमाशांच्या वसतीसह आम्ही संपूर्ण देशभरात मध उत्पादनासाठी भ्रमंती करतो. त्याचबरोबर परागीभवनासाठी डाळिंब असेल, टरबूज, खरबूज, इतर फळबागा असेल, शेवगा असेल, आंबा असेल, यासाठी सातेरी, मेलिफेरा, ट्रायगोना या प्रजातींच्या वसती आम्ही भाडेतत्वानं शेतकऱ्यांना पुरवतो. त्याचबरोबर मधमाशी पालनाची माहिती इतर शेतकऱ्यांना जनजागृती करतो, प्रशिक्षण आयोजित करतो. खादी ग्राम उद्योग मंडळाच्या सहाय्यानं कृषी विभाग तसेच CBRTI यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यास आम्ही मदत करतो.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक अल्पवयीन मुलगा अंमली पदार्थांचं सेवन करत असतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुणे पोलिसांनी काल संबंधित हॉटेलवर कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित हॉटेलच्या चालक आणि मालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीनं निलंबित करण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही मोहोळ यांनी या संदेशात म्हटलं आहे. सौर ऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यानं साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याबाबत विचार करण्यासंबंधीच्या सूचना साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागातील साखर कारखाने हे हरित ऊर्जा तयार करणारे मोठे स्रोत आहेत. हरित हायड्रोजन निर्मितीसाठी कारखान्यांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. हरित ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे तयार केल्यास ती वर्षभर मिळू शकते असंही कुणाल खेमनार यांनी सांगितलं. विधवा महिलांना सन्मान दिला पाहिजे तसंच महिलांनी स्वावलंबी होऊन कुटुंबाला देखील आधार दिला पाहिजे असं मत काल नाशिक इथं आयोजित विधवा मेळाव्यात व्यक्त करण्यात आलं. जागतिक विधवा महिला दिनाच्या निमित्तानं काल नाशिकच्या रुंगटा महाविद्यालयात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विधवा महिलांचे विविध प्रश्न आणि समस्यांवर मंथन करण्यात येऊन त्यातून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक विधवा महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. उसवण या कादंबरीतून सर्वसामान्यांचं जगणं मांडलं ते लोकांना आपलं वाटलं. बोली भाषेत लिहिलेली ही कादंबरी असल्यामुळे ती वाचकांना आनंद देत गेली. यापुढच्या काळात कवितेच्या माध्यमातून ही साहित्य सेवा अशीच पुढे ठेवणार असल्याचं प्रतिपादन युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देवीदास सौदागर यांनी व्यक्त केलं. रायगड जिल्ह्यातील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून उलटल्यानंतर त्यातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला. महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं आहे. या मालिकेतला बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेला शेवटचा सामना काल भारतानं 6 खेळाडू राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 खेळाडूंच्या बदल्यात 215 धावा केल्या. हे लक्ष्य भारतानं 41व्या षटकात 4 खेळाडूंच्या बदल्यात पूर्ण केलं. स्मृती मंधानानं 90 धावा करून भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. काल संध्याकाळी सोलापूर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं दिसून येत होतं आणि हवेतही गारवा निर्माण झाला होता. दुष्काळाच्या झळा बसत असलेल्या अनेक तालुक्यातील पाणी टंचाई आणि चारा टंचाईचा प्रश्न आता काही अंशी संपला आहे. सांगोला, अक्कलकोट, करमाळा, माढा या तालुक्यात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिक शहरासह काही भागांमध्ये काल दिवसभर पावसानं चांगली हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट प्रदेश, मराठवाडा आणि विदर्भात जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी CBIकडून तक्रार दाखल. लातूरमध्ये 2 शिक्षकांना अटक. 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात. क्रीडा क्षेत्रात मुला मुलींना समान संधी देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही. पुण्यातील एका पबमध्ये अंमली पदार्थ विक्री संदर्भात 5 जणांवर गुन्हा दाखल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाला निर्भेळ यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.